कई सुपरहिट गानों के बाद फिर एक बार मैं आकांक्षा यहाँ पर आपका वेलकम कर रही हूँ ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। सो आज सैटरडे स्पेशल मध्ये फरजंद या मराठी मूवीची टीम आपल्या सोबत गप्पा मारायला आलेली आहे आणि डायरेक्टर दिग्पाल सर म्हणजे शूटिंगच्या दरम्यान असा कुठला सीन झाला होता का ज्याला खूप जास्त रिटेक घ्यावे लागले होते?
अंकित मोहन जो आमचा हिरो आहे एक सुंदर सीन आहे त्याच्यामध्ये, तो त्याच्या बायकोला निरोप देतो कमळीला, नेहा जोशी आणि त्याच्यावर चित्रित झाले सीन, आणि निरोप दिल्यानंतर तो घोड्यावर बसतो आणि निघून जातो, तर त्याला त्या घोड्यावर बसायचं होतं आणि खूप छान तो रंगला सीन, ते खूप इमोशनल सीन, म्हणजे सेटवरचे पण सगळेजण इमोशनल झाले, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि हा घोड्याजवळ गेला त्यांनी घोड्याचं दावं सोडलं आणि घोड्यावर बसणार एवढ्यात घोडा गोलगोल फिरायला, तो त्याला घेऊन गोलगोल फिरला, त्याला बसूच देत नव्हता, असे जवळजवळ 10 ते 15 रिटेक झाले आणि शेवटी अंकित चिडला, तो उत्तम हॉर्स रायडर आहे आणि त्यामुळे त्यांनी काय केलं जसा तो परत, कारण हा वन शॉट मी डिझाईन केला होता त्यामुळे मला अख्खा सीन परत परत करायला लागला, बरं नेहा रडून रडून ड्राय झाली होती आणि त्यामुळे ती म्हणली की आता त्या घोड्याचं काहीतरी करा, मी त्याचं काही नाही करू शकत, मी किती अभिनय करू, म्हणून मग शेवटी तो घोडा अभिनय शिकत नाही असं लक्षात आल्यावरती अंकितनी थेट त्याच्यावर उडी मारून माउंट केला आणि मला एकदम वेगळाच एक कोंडाजीचा स्वॅग तिथे मिळाला की तो खूप इमोशनल झालेला कोंडाजी आहे आणि त्या भावनेच्या भरात त्यांनी मान ठोकली घोड्यावरती आणि तो निघून गेला, असा एक सुंदर सीन आपल्याला त्याच्यामुळे बघायला मिळतो जस्ट बिकॉज तो घोडा खूप हुशार होता।
चला, सगळ्यात जास्त रिटेक कुठल्या सीनला घ्यावे लागले हे तर आपल्याला कळालं, पण शूटिंग म्हटलं की त्यामध्ये फनी किस्से फनी मुमेंट तर क्रिएट होतातच, तर मग फरजंद या मूवीच्या शूटिंग दरम्यान कुठल्या एका सिरियस सीनला एक फनी किस्सा घडला होता कळणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात। 93.5 रेड एफएम बजाते रहो।